नहीं ते भगवन व्यक्ति विदुर देवान दानवाहा ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषि मार्ग होते जे कथिले तया आघवेयांचे ची फिटले अनोळखपण जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल माझी हृदय भूमिके पडिले सखोल वरी इये कृपेची जाहली वोल म्हणवनी संवाद फळेशी उठले अहो नारदादिका संता त्यांची या उक्तिरूप सरिता मी महोदधी जाहलो अनंता संवाद सुखाचा प्रभु आघवेनी येणे जन्मे जिये पुण्य केली मिया उत्तमे तयांची न ठकतीची अंगी कामे सद्गुरु तुवा एरवी वडील वडिलांचे नि मुखे मी सदा तूते कानी ऐके परी कृपा न कीजेची तुवा एके तव नेणवेची काही म्हणवनी भाग्य जई सानुकूळ झालिया केले उद्यम सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरु कृपासाच जी बन करू झाडे सिंपी जीवे साठी पाडोनी जन्मे काढी आटी परी फळेसी तैची भेटी जई वसंत उपावे अहो विषमा जई वोहट पडे तई मधुर ते मधुर आवडे पै रसायने तई गोडे जई आरोग्य देही का इंद्रिये वाचा प्राण या झालियांचे तैची सार्थकपण जई चैतन्य येऊनी आपण संचरे माझी तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगादिक जे अभ्यासिले ते तैची म्हणो ये आपुले जई सानुकूळ श्री गुरु ऐसिये झालिये प्रतीतीचे नि माझे अर्जुन निश्चयाची नाच तुसे भोजे तेवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतीती जे तू देवदानवांचीये मती जोगा नभसी तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपुलिया जाणे जाणीवा तो कहींची नोहे हे मद्भावा भरवसे नियाले।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। आपण असं पाहिलं की गुरु परंपरेचे श्लोक म्हणून झाल्यानंतर आणि ध्यानाच्या वेळेला सद्गुरूंनी केलेला जो उपदेश आहे तत्वम सोहम सहा त्या उपदेशाचंही काही चिंतन झाल्यानंतर प्रत्यक्षतः सोहमचे श्वास घेण्याच्या पूर्वी ध्यान प्रक्रिया थोडक्यात आठवावी त्याचंही थोडस चिंतन करावं श्वास कसे घ्यायचे आहेत इथपासून ते चिंतन असावं आणि त्यानंतर ध्यानाची प्रक्रिया काय आपल्याला करायची आहे याचंही थोडं स्मरण करावं आणि मग सोहमचे श्वास घ्यायला सुरुवात करावी। हे सोहमचे श्वास सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अनुग्रहाच्या वेळेला ते जे मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे त्यांनी जसे दाखवले तसे अवगत करून घ्यावेत. हे श्वास विशिष्ट तऱ्हेने मध्यमेतून घ्यायला सद्गुरू सांगतात, शिकवतात, किंवा सुषुम्नेतून घ्यायला सद्गुरू सांगतात, शिकवतात. आपण असं पाहिलं की श्वास घेण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ श्वास सोडण्यासाठी लागावा. ते श्वास मध्यमेतून घ्यावेत. त्यावेळेला एक सूक्ष्म ध्वनी किंवा घोष निर्माण होतो. तो घोष श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम या शब्दासारखा भासतो. प्रत्यक्षतः त्या वर्णाचा त्या शब्दाचा उच्चार तिथे झालेला नसतो, पण ते तशा प्रकारे भासतात. त्याच्यावर तो परमात्माच मी आहे अशी भावना करावी. श्वास घेत असताना जसा तो सो या शब्दासारखाच भासतो तसे सो असे शब्द मनातल्या मनात देखील म्हणावेत, उच्चारावेत मनात. आणि जीव रूपानी असलेले आपण नाभीस्थानापासून पाठीच्या मणक्याचा आधार घेऊन चिदाकाशात आज्ञाचक्रापर्यंत त्याच्याही पुढे ब्रह्मरंध्रापर्यंत त्या श्वासाचा हात धरून जातो आहे सो असं म्हणत अशा प्रकारे श्वास घ्यावेत. श्वास घेतल्यानंतर क्षण दोन क्षण चार क्षण श्वास चिदाकाशामध्ये रोधून धरावा, थांबून धरावा. हा थेट कुंभक नसला तरी देखील श्वास थांबून धरावा. त्यामधल्या थांबवण्याच्या काळामध्ये जीव परमात्म्याशी एकरूप होऊन थांबलेला आहे अशी भावना असावी. हा नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ऊर्ध्वगामी होणारा जो श्वास आहे, मध्यमेतून सुषुम्नेतून जाताना ज्याचा सो असा अंतर्ध्वनी सहज निर्माण होतो, तो ध्वनी ऐकावा देखील आणि मनानी त्याचा उच्चार देखील करावा. हा जो अंतर्नाद आहे आतूनच निर्माण होणारा नाद, त्याला अनाहत नाद असं देखील म्हटलं जातं. तो प्रत्ययाला येतो पण प्रत्यक्षत उच्चार त्याचा केलेला नसतो. ह्या नादाच्या बरोबर मनाला प्राणासकट वर खेचून घेतो आहोत सो असं म्हणत, आणि जीव देखील परमात्म्याला भेटायला जातो आहे. अंतरपवनाबरोबर मस्तकाकाशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी श्वास लगेच सोडून न देता परमात्म्याची आणि जीवाची एकरूपता त्या ठिकाणी अनुभवत थोडा वेळ तो रोधून धरायचा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे. किती वेळ रोधून धरायचा, जाऊन आकाशाला पोचतो न पोचतो इतक इतक्या शून्य स्थितीपर्यंत लगेच फक्त सोडू नये, किंचित काळ तिथं थांबून धरावा, धारणाबळाने थांबून धरावा. धारणाबळ कोणतं? त्या ठिकाणी आपण परमात्म्याशी तदाकार झालो ही धारणा त्या मस्तकाकाशामध्ये धरावी. यालाच यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार आणि धारणा हा जो शब्द आहे तो धारणा हा शब्द या ठिकाणी येतो. तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. मिळे न मिळे एवढा धरावा असं जरी सांगितलं तरी पुढे त्यांनी जास्त स्पष्ट करून सांगितलं, तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू. मात्रात्रय अर्धबिंबामध्ये मावळण्यासाठी जेवढा वेळ लागतो तोपर्यंत तो समीर म्हणजे वायू वेगळेपणाने चिदाकाशात स्थिर करून ठेवावा. अ उ आणि म हे मात्रात्रय त्यांनी ओंकार संपन्न होतो. ओंकारातील या तीन मात्रांचा उच्चार झाल्यावर उरतो तो अर्धचंद चंद्र आणि बिंदू अनुस्वार. त्याला त्यांनी अर्धबिंब असं म्हटलेलं आहे. जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी, ओंकाराचा उच्चार झाल्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करण्यासाठी किंचित वेळ लागतो, तेवढा अल्पकाळ जीवानी आपण परमात्म्याशी समरस झालेले आहोत अशी धारणा धरून तिथं थांबावं. धारणा हा विशिष्ट शब्द आहे. चित्त जेव्हा धारणा धरतं तेव्हा ज्याची धारणा धरलेली आहे त्या विषयाशी चित्त समरस होतं आणि स्वतःला विसरतं. स्वतःला विसरल्यामुळं त्या ठिकाणी चित्तरहित, विचाररहित आणि परमात्म्याची धारणा धरलेली असल्यामुळे केवळ परमात्मभाव असा शिल्लक राहावा. त्या ठिकाणी शब्द उरू नये. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे. त्याच्या समरसतेमध्ये ओंकार सर्व संपल्यानंतर बिंबामध्येच केवळ शिल्लक राहतो. अ उ म यांचं एकत्रीकरण होऊन त्यांच्या एकरूपत्वामध्ये ओंकार जसा बिंबामध्येच विलसत राहतो तशी जीव आणि परमात्मा यांची एकरूपता या ठिकाणी, एकरूपता म्हणजे लग्न, या ठिकाणी अल्पकाळ अनुभवावी असं ते सांगतात. आणि हा काळ किती असावा? तर ओंकाराच्या उच्चाराच्या शेवटी अनुस्वार रूपी अर्धचंद्र आणि बिंबाच्या उच्चारा इतका अल्प असावा असं ते सांगतात. अशा प्रकारे चिदाकाशामध्ये ब्रह्मरंध्रापाशी परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधून साधकांनी किंचित काळ थांबावं. त्यावेळेला आपण निर्गुण निराकार अचिंत्य अव्यक्त सच्चिदानंद अशा परमात्म तत्वाशी एकरूप झालेले आहोत अशी भावना शब्दरहित भावना, धारणेनी भावना, अशी धारणा करून निशब्द होऊन थांबून राहावं. एवढं झाल्यानंतर मस्तकाकाशामध्ये काही क्षण ब्रह्मभावने सह रोधून धरलेला किंवा ब्रह्मधारणेसह रोधून धरलेला हा श्वास किंवा अंतरपवन मध्यमेतून किंवा सुषुम्नेतून ज्या मार्गाने वर खेचला त्या मार्गानेच नाभीस्थानापर्यंत सोडत राहावा. त्यावेळेला जो अंतर्ध्वनी निर्माण होतो तो अंतर्ध्वनी हम सारखा असतो देखील आणि त्या अंतर्ध्वनीवर हम या शब्दाचा मनातल्या मनात उच्चार करावा. जीव म्हणजे आपण परमात्म्याशी चिदाकाशामध्ये एकरूपता साधल्यानंतर परत नाभीस्थानी येतो आहे अशी भावना करावी. परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होऊन परत नाभीस्थानी आलेला जीव म्हणजे आपण परमात्म्याच्या पूर्णतेच्या योगाने आपणही पूर्ण झालेले आहोत अशा धारणेसह नाभीस्थानी यावा. म्हणजे चिदाकाशातच केवळ ती धारणा असावी असं नाही, ती धरलेली धारणा हम असं म्हणताना देखील आपण परमात्म स्वरूप आहोत आणि आपल्या मूळ ठिकाणी येतो आहोत अशा भावनेनी आपण नाभीस्थानापर्यंत यावं. परत अशा प्रकारचा श्वास घ्यावा, परत तशी धारणा करावी. ती धारणा चिदाकाशामध्ये बळकट अशी धरावी आणि त्या धारणे सकट जीव परमात्म स्वरूप झालेला आहे आणि तो नाभीस्थानी परत येतो आहे परमात्म स्वरूप होऊन आनंद स्वरूप होऊन अशी भावना करत श्वास सोडावा हम असं म्हणत. अशा प्रकारचे किती श्वास घ्यावेत, परत परत घ्यावेत, ही धारणा पक्की होईपर्यंत खरं म्हणजे असे श्वास घ्यावेत. स्वामीजी असं सांगत असत की गणेशनाथ असे तीन श्वास घ्यावेत असं सांगत असत. याचा अर्थ तीन श्वासात ही धारणा अतिशय सदृढ होणं त्यांना अपेक्षित होतं आणि आतापर्यंत जी ध्यानाची प्रक्रिया अवलंबिली ती जर सावधपणाने तशीच केली असेल तर तीन श्वास खूप झाले. पण तुटक मन एकवटले तेने फुटक ध्यान केले असं जर असेल तर कितीही श्वास घेतले तरी नीट धारणा होत नाही. तरी देखील व्यक्तिगणिक जो बदल असू शकतो याच्यामध्ये त्यामुळं स्वामीजी असं म्हणत असत तीन पाच सात यत्ता म्हणजे दहा असं म्हणायचे. दहा श्वासापर्यंत असे श्वास घ्यावेत. पण त्याचं खरं उत्तर असं आहे की अशा प्रकारची परमात्म स्वरूपाची धारणा दृढ होते आहे ती होऊ द्यावी तोपर्यंत हे श्वास घ्यावेत. पण आधीपासून जी सांगितलेली प्रक्रिया आहे ती उत्तम रीतीने अवलंबलेली असेल तर थोड्याच श्वासांमध्ये ही धारणा दृढ दृढतर दृढतम अशी व्हायला काही हरकत नाही. अशा प्रकारे अंतर्यामी चाललेलं हे जे सोहम संगीत आहे मध्यमेतून श्वास घेतल्यामुळं ते अनायासे हे सोहम संगीत निर्माण होतं किंवा सोहम ध्वनी किंवा घोष निर्माण होतो. श्वासोच्छ्वासाच्या क्रियेमध्ये बाहेरून प्राणवायू शरीरामध्ये घेत असताना म्हणजे पूरक ही जी प्रक्रिया आहे हे सोहम ध्यान हे पूरक कुंभक आणि रेचक या पद्धतीने त्याचा विचार करायचा कारण नाही. तरी देखील बाहेरून हवा शरीरात घेत असताना कोणाच्याही वृत्ती श्वास घेताना नेहमी अभ्यंतर आतल्या दिशेने वळतात. तसंच श्वास सोडत असताना नेहमी बहिर्मुख होतात. ध्यान करणाऱ्यांना हे माहिती आहे की सगळं चांगलं चाललेलं असताना केवळ बहिर्मुख झालेल्या प्राणांमुळे वृत्ती देखील बहिर्मुख होते. याचं कारण श्वास सुटताना वृत्ती नेहमीच बहिर्मुख होते. असं असल्यामुळं सो या अंतर्नादाच्या आलंबनामुळं ही जी वृत्ती आहे ती अभ्यंतराकडं सहज वळायला मदत होते. हा याचा एक फायदा आहे. आणि साधकाला परमात्म्याचा सन्निध घेऊन जाते. चिदाकाशामध्ये ध्यान करणारा जो ध्याता आहे त्याला त्यामुळे परमात्म स्वरूपाशी एकरूपतेची धारणा सुलभ रीतीने जमते. शरीरामध्ये भरून घेतलेला प्राणवायू बाहेर सोडण्याच्या रेचक एरवी म्हणतात त्या क्रियेमध्ये जी बाह्य वृत्ती निर्माण होते नेहमीच होते ती एकूणच जगतामध्ये अहंतेने प्रवेश करणारी असते. श्वास आत घेताना आत्म्याकडे नेणारी असते आणि बाहेर जाताना जगताकडे नेणारी असते. त्यामुळे श्वासाचं जेव्हा रोधन केलं जातं तेव्हा जी एकरूपतेची भावना असते ती श्वास सोडताना स्वाभाविक रीतीने सुटते. याचं कारण वृत्ती श्वास सोडत असताना बहिर्गामीच होते नेहमीच होते. असं असल्यामुळे हम या शब्दासह चिदाकाशामध्ये नाभीस्थानापर्यंत परमात्म्याचे गुण घेऊन जीव आपल्या मूळ स्थानी परततो आहे अशी भावना करावी. म्हणजे कितीही म्हटलं तरी तो त्या ठिकाणी येताना जीवदशेलाच येतो पण आपण परमात्मा आहोत या भावनेचा थोडा बहुत संस्कार घेऊन तो तिथे येतो. सोहमच्या अनाहत ध्वनीचं किंवा अंतर्नादाचं श्रवण करत असताना चित्तवृत्ती या नादावर एकवटून धराव्यात. मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने हे करावं. असं केल्यामुळं त्या परतून ज्या नेहमी नेहमी इंद्रियांकडं आणि इंद्रियांमार्फत विषयांकडं अशा धाव घेतात तशा प्रकारे धाव घेईन अशा होतात. त्यामुळे एक प्रकारे याला प्रत्याहाराचा अभ्यास असंही म्हणता येईल. सर्व इंद्रियांचा विषयाच्या बाजूने जो ओढा असतो तो चित्तवृत्तींच्या ठिकाणी एकत्र होतो आणि चित्तवृत्ती परमात्म्याशी समरस व्हायला उत्सुक झालेले असतात त्यामुळे इंद्रिय आपले विषय विसरतात आणि त्या चित्तवृत्तींना परमात्मा अनुभव घेण्यासाठी म्हणून सहाय्य करतात. त्याला प्रत्याहार असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बळीये इंद्रिये येती मना. इंद्रिय बलवान असतात पण ती मनाला सहाय्यभूत होतात. मन एकवटे पवना. मन प्राणांशी एकवटत. पवन सहजे गगना मिळोची लागे आणि हा पवन सहज गगनाच्या प्रांतामध्ये मिळून जातो. ऐसे नेणो काय आपैसे तयातेची किजे अभ्यासे. हे आपोआप कसं घडणार त्याकरताच याचा अभ्यास करावा लागतो. विषयांकडे धाव घेणारी बलवान इंद्रिय अशा रीतीने मनाला वश होतात. मन सोहम नादाच्या अनुसंधानासह वायूशी म्हणजे प्राणांशी जडून राहतं, पवन म्हणजे प्राण सुखे नैव चिदाकाशाच्या ठिकाणी मनासह सोहम भावनेनी लय पावतं आणि प्रत्याहाराच्या पाठोपाठ त्या अभ्यासातच परमात्मस्वरूपाच्या धारणेचाही अभ्यास घडायला सुरुवात होते. या अभ्यासानेच चिदाकाशामध्ये परमात्मस्वरूपाशी एकरूपतेची जीवाची धारणा अशा प्रकारे घडायला लागते आणि प्रत्येक श्वासाबरोबर मन क्षण क्षण चिदाकाशामध्ये लीन होऊन आत्मप्रतीतीमध्ये निमग्न व्हायला सुरुवात होते. याच्या पुढे ध्यानाची प्रक्रिया आहे. अशा प्रकारचे 5-7-10 श्वास जास्तीत जास्त घेतल्यानंतर मग प्रत्यक्षतः ध्यान करायचं आहे. ध्यानाच्या या प्रक्रियेमध्ये महत्वाचं जर तत्व लक्षात घ्यायचं झालं तर इंद्रिय मन आणि बुद्धी यांनी युक्त असणारा जो संघात आहे त्या संघाताच्या आतच चैतन्य रूपी आत्मा विद्यमान असतो. पण इंद्रिय मन आणि बुद्धी हे सतत कार्यरत असल्यामुळं त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरच इंद्रिय मन बुद्धीचं कार्य जरी चाललेलं असलं तरी त्या चैतन्याची प्रचिती येऊ शकत नाही, ही अडचण राहते. पर्यायाने डोळे पाहतात त्या अर्थी चैतन्य आत आहे, बरोबर आहे की नाही? कान ऐकतात त्या अर्थी चैतन्य आत आहे, पाय चालतात ते चैतन्याच्या सत्तेवर चालतात. ते चैतन्य जर निघून गेलं तर डोळे पाहणार नाहीत. हे चैतन्य हेच परमात्म्याचं स्वरूप आहे तरी देखील त्या चैतन्याकडे जाण्याचा कोणताच मार्ग आपल्याला उपलब्ध नसतो, कारण आपल्याला साधनं मिळालेली असतात ती इंद्रिय मन आणि बुद्धीची, आणि ती चैतन्याच्या अधिष्ठानावर असतात. ती मागे जाऊन चैतन्याला जाणू शकत नाही, ती जगताला जाणतात, अशी अडचण आहे. म्हणून ज्यांनी ध्यानाच्या प्रक्रिया शोधून काढल्या त्यांच्यामध्ये एक वाक्यता आहे. ध्यानाच्या पद्धतीत जरी फरक असला तरी ती एक वाक्यता अशी की काहीही करून इंद्रिय मन आणि बुद्धी अत्यंत जागृत अवस्थेमध्ये निरस्त करता आली पाहिजेत, त्याची आठवण विसरली पाहिजे, त्याची कार्य बंद झाली पाहिजेत. जागृत तर आहे आतून, पण इंद्रिय मन आणि बुद्धी याच्यापैकी काहीही वापरत नाही अशी स्थिती शरीरात निर्माण झाली पाहिजे. म्हणजे चैतन्य पाठीमागे राहून मन इंद्रिय आणि बुद्धीचे जगतात विहार करतात, त्यांना जगतात विहार करण्यापासून जर थांबवलं आणि इंद्रिय मन बुद्धी यांची कार्यच बंद झाली तर हे जीव चैतन्य एकटंच उरतं, आयसोलेट होतं एक प्रकारे, आणि ते स्वतः स्वतःला जाणून त्याची प्रतीती येते. ही ध्यानाची मध्यवर्ती कल्पना आहे, याकरता ध्यान करायचं आहे. असं असल्यामुळं ध्यान साधक कोणतंच इंद्रिय वापरत नाही, कारण त्याला इंद्रियांची कार्य शून्य करायची आहेत. तो डोळे बंद करतो, एका जागी बसलेला असतो, हाताने काम नाही, तोंडाने काही खडीसाखर बडीशेप चघळत नाही, सुपारी नाही, बोलत नाही, म्हणून ध्यानाच्या वेळेला नामाचा उच्चार नाही, कानावर शब्द ऐकू येईल पण शब्दाच्या अनुरोधाने मन उठू द्यायचं नाही. तेवढं एकच इंद्रिय असं आहे की ते बंद करता येत नाही, पण त्या अनुरोधाने जो आवाज आला त्याचं चिंतन करायचं नाही. अशा प्रकारे इंद्रिय बंद करायची. तर्क लढवायचा नाही असा निश्चय केला की तर्क लढवणं थांबवता येतं. बुद्धीची तर्कादी सगळी कामं बंद करायची. मन थांबवायचं. इंद्रियांचा, बुद्धीचा आणि मनाचा हे एकमेकांशी अत्यंत निगडित आहेत. जसं इंद्रियांचं शेवटचं अव्यक्त टोक मन आहे, हे सगळे बुद्धीला एक प्रकारे शरण आहेत, पण सर्वात कठीण आवरायला हे आतलं टोक मन हे आहे. असं असल्यामुळं मनाची जी कार्य आहेत, चिंतन, पठण, स्तोत्र पठण इत्यादी, नामस्मरण, विषयांचं चिंतन, विकाराचं चिंतन, संसाराचं चिंतन, म्हणजे आपली पत्नी, आपला पती, आपली मुलं, पैसे, घरदार इत्यादी, भविष्यकाळातला विचार, भविष्यकाळातलं प्लॅनिंग, मी माझ्या मुलाला असा शिकवेन, या ठिकाणी नोकरीला लावेन, मग असं होईल, मग तसं होईल, अशा प्रकारची कॅल्क्युलेशन. मुलगी ती आता एवढं एवढं शिकल्यानंतर बस आता तिचं लग्न करू, काय जे असेल ते. किंवा भूतकाळातलं चिंतन, स्मरण हे मन करत राहतं. लहानपणी आमची फार कुचंबणा झाली, ध्यानाला बसलेला असतो, आम्हाला हव्या त्या गोष्टी कधी मिळाल्या नाहीत. भूतकाळातलं स्मरण किंवा भविष्यकाळातला विचार करणं ही मनाची कार्य आहे. मन ही अशी गोष्ट आहे की चालू क्षणात ते काहीच करू शकत नाही. आत्ता या क्षणामध्ये तुम्ही जर ठरवलं की भूतकाळासंबंधी आपण काही विचार करायचा नाही आणि भविष्यकाळाच्या संदर्भात कसलंच प्लॅनिंग विचार करायचं नाही, तर डोळे न मिटता देखील मन थांबतं. बघा, एक मिनिट थांबा, काही नाही. भूतकाळ आणि डोळे उघडेत, तुम्ही काही करू शकत नाही. उठतो विचार, डोळे मिटल्यानंतरच विचार उठत नाही. ध्यानाला बसल्यानंतर असं नाही, मनाला भूतकाळासंबंधी आणि भविष्यकाळासंबंधी जर विचारच करू दिला नाही तर मन आहे तिथं थांबतं. नदी उगमी स्थिरावे तरी सिंधुत्व का न पावे. उगमाच्या ठिकाणी जर नदी स्थिर झाली तर तिथंच ती सिंधू होईल. तसं मन उगमाच्या ठिकाणीच, भूत किंवा भविष्य जर थांबूनच धरलं तर त्या ठिकाणीच आत्मभाव निर्माण होईल, सहज होईल. त्यामुळे भूतकाळासंबंधी आणि भविष्यकाळासंबंधी विचार करायचा नाही. अशा प्रकारची मनाची कार्य पूर्णपणाने थांबवणं, तसंच त्याच्याबरोबर अजून मनाचं कार्य म्हणजे एकदम कल्पनाचित्र समोर उभं राहणं. कल्पनाचित्रांना त्या त्या वयाप्रमाणे वाव असतो बर का. म्हणजे 15-16 वर्षांचा मुलगा आहे, क्रिकेटची आवड आहे, तर तो चाललेल्या मॅचमध्ये कोण एखादा प्लेअर, कोहली, कसा जबरदस्त खेळतो आहे आणि याचं कल्पनाचित्र पाहत राहतो. थोडा अजून जर तरुण झाला तर थोडा विषयाच्या संबंधी चिंतन करतो. अजून थोडा मोठा झाला तर पत्नी संबंधी चिंतन करतो. म्हातारपणी आपली मुलं लहानपणी कशी दिसत होती त्याचं अगदी चित्रच डोळ्यासमोर उभं राहू शकेल. हाही विचारच समजावा, हेही मनाचंच कार्य आहे. त्यामुळं कल्पनाचित्र देखील नाही. असं असल्यामुळं ध्यानामध्ये नामस्मरण नाही, कारण मन थांबवायचं आहे. स्तोत्र पठण नाही, चिंतन नाही. ध्यानामध्ये जर दर्शन झालं एखाद्याला, पंढरीनाथांचं दर्शन झालं, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झालं, तर सद्गुरू असं म्हणतात की ठीक आहे, चांगलं आहे, पण त्याचा विचार सोडून दे, कारण ते मनच होतं. तो अनुभव असला तरी एक प्रकारे चांगला अनुभव आहे, पण फार महत्व देऊ नकोस असं त्यांना सांगायचं असतं. समर्थांच्या भाषेत, मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडोनी सुखी राहावे. अशा प्रकारे इंद्रिय, बुद्धी आणि मन थांबवण्यासाठी आता तुम्ही जे केलं तेच करायचं. डोळे उघडे ठेवून तुम्ही काय केलं? तुमच्या मनामध्ये दर 5-7 सेकंदाला काहीतरी येत होतं, पण तुम्ही ते बाजूला सारत होतात. याला साक्षीत्व म्हणायचं. तुम्ही ठरवत होतात की आता हा विचार नाही, याला साक्षीत्व म्हणायचं. आणि तो विचार तुम्हाला बाजूला सारता येत होता, फक्त दीर्घकाळ हे जमणं कठीण राहतं. थोड्या वेळापुरतं ठीक आहे, पण 15-20 मिनिटं झाल्यावर तुमची शक्ती कमी पडते साक्षीत्वाची. ही अडचण आहे. त्याच्याकरता सातत्याने अभ्यास हाच उपाय आहे. पण असा साक्षीत्वाचा अभ्यास करायचा आहे, कुठलाही विचार उठला तरी नाही. असा जर मन, बुद्धी आणि इंद्रिय ही जर थांबवली, यांची कार्य थांबवली, तर त्यांच्या खेरीज असणारं चैतन्य तेवढंच केवळ शिल्लक राहतं. आणि हे चैतन्य किंवा शुद्ध जाणीव किंवा तुमच्या आत असणारा शुद्ध मी, कारण मन नाहीसं झालं की देहाची भावना नाहीशी होते, काळाचं भान नाहीसं होतं, स्थळाचं भान नाहीसं होतं, केवळ आपण आहोत अशी भावना राहते. आणि हे जे आपलं असणं आहे, ते असणं आपण परमात्मा आहोत असं त्या चैतन्यालाच लक्षात येतं. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम्, द्रष्ट्याला आपोआप आपला आपणच स्वरूप बोध होतो. द्रष्ट्याला तू परमात्मा आहेस असं सांगण्यासाठी मनाची गरज नसते, तो स्वतःलाच जाणतो की आपण परमात्मा आहोत. आपणच ते देहरहित सच्चिदानंद तत्व असं आपलं आपल्यालाच कळतं. स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, त्याचा आविर्भाव आपला आपण सहजच होत असतो. याकरता ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये ही जी मध्यवर्ती कल्पना आहे, त्या मध्यवर्ती कल्पनेमध्ये प्रथम इंद्रिय, मन, बुद्धी, त्याच्यात इंद्रिय आणि बुद्धी ही सोपी आहेत. मनाला वाव द्यायचा नाही, आणि मन ही नाहीसं झालं किंवा मनाचाही लय घडला की स्वरूपस्थिती आपोआप प्राप्त होते, द्रष्ट्याला स्वरूपबोध होतो. पण मन जर वारंवार त्रास देत असेल तर मनात उठणाऱ्या वृत्ती आहेत त्या वृत्तींकडे दुर्लक्ष करायचं, त्यांना ताबडतोब सोडून द्यायचं. असा साक्षीत्वाचा अभ्यास पहिली गोष्ट जमत नाही म्हणून करावा लागतो. नाहीतर जी धारणा आहे त्या धारणेमध्येच 5-7 श्वास घेऊन झाल्यानंतर जर कोणी आपलं चैतन्य या चिदाकाशाच्या प्रांतामध्ये आपण परमात्मा आहोत या रीतीने स्थिर करेल, यावरच्या वायुमंडळामध्ये मन प्राणासकट लीन करेल आणि तिथं ब्रह्मभावना धरून राहील, आणि तसाच थांबून राहील. मग श्वास नैसर्गिक गतीने जसे चालायचे तसे चालतील, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करेल. हळूहळू प्राण आणि मन या वरच्या भागामध्ये घट्ट होऊन थांबतात. साधक परमात्मा भावाच्या दृढ प्रतीतीमध्ये राहतो. पण हे जर जमत नसेल तर हे जमवण्यासाठी म्हणून मन अडवं येतं या कारणाकरता मनात उठणाऱ्या विचारांना वेगळेपणाने बाजूला सारणं हे करावं लागतं. आपण मनापेक्षा वेगळे आहोत आणि मनाला किंवा विचारांना बाजूला सारणारा मी आहे अशा भावनेनी उठणारा प्रत्येक विचार बाजूला केला की मनाचा लय घडतो. मनाचा लय झाल्यानंतर आचार्य असं म्हणतात की दोन एका माळेमध्ये असणाऱ्या कोणत्याही दोन मण्यांच्या मध्ये अधिष्ठानभूत असं सूत्र असतं, पण ते लक्षात येत नाही. जर दोन मणी एकमेकांपासून दूर केले तर अधिष्ठान सूत्र लक्षात येतं की त्या सूत्रामध्ये ती माळ ओवलेली आहे. तसं दोन विचार जर एकमेकांपासून दूर केले तर विचाररहित अवस्थेमध्ये अधिष्ठान प्रगट होतं. आपण परमात्मा, परमात्म्याचं अधिष्ठान प्रगट होतं. ही ध्यानाची मध्यवर्ती कल्पना आहे. म्हणून ध्यान करणाऱ्या साधकांना सोहमचे श्वास घेतल्यानंतर त्या कारणाकरता प्रथम हे सगळे श्वास, श्वासाचं तंत्र झाल्यानंतर त्या ती धारणा चिदाकाशामध्ये बळकट धरूनच बसायला सांगितलं जातं. त्यांनी जर झालं तर प्रश्नच मिटला. कोणाकोणाचं तसं होतं देखील, फार क्वचित, विरळा. एखादा जर तयारीचा साधक आला सद्गुरूंसमोर तर त्याच्या मनात विचार उठतच नाहीत. त्या ठिकाणी तो ब्रह्मभावना धरून बसतो आणि क्षण त्याच्या मागून पुढचा क्षण, त्याच्या मागून पुढचा क्षण, ती भावना तशीच टिकून राहते. त्या धारणेचं ध्यानामध्ये रूपांतर होतं. धारणेच्या तुलनेनी जास्त काळ ती अवस्था टिकून राहणं. मधून अधून एखादा जरी विचार उठला तरी तो विचार बाजूला सारून तो वारंवार ती धारणा आणि पाठोपाठ परमात्म्याच्या एकरूपतेची स्थिती तो बळकट धरून ठेवू शकतो. पुढे याचं सहज अवस्थेत रूपांतर होतं, त्याला समाधी असं म्हणतात. म्हणून असं सांगितलं जातं की असं बसावं, पण ते जमत नाही. थोडा वेळ जमतं, मिनिट, दीड मिनिट, दोन मिनिटं, पाच मिनिटं जमतं आणि मग विचार बंड करून उठायला सुरुवात होते. तेव्हा समोर उठलेला जो विचार आहे तो विचार निदान मी तो विचार करत नाहीये, आपोआप उठला एवढं तरी लक्षात यावं. विचार असा आपोआप उठतो आणि मग जो द्रष्टा असतो तो द्रष्टा त्या विचाराशी समरस होतो आणि फिरायला सुरुवात करतो. जर द्रष्टा सावध असेल तर उठलेला विचार कळेल आणि त्याला सावधपणाने हेही लक्षात येईल की हा विचार सोडायचा आहे, आता करायचा नाहीये. तेव्हा मनाचा वेग कमी होतो. एका मिनिटात जे 10-15 विचार, 15 विचार उठतात साधारण, 15 ते 16, तर ते कमी होतात. कारण प्रत्येक वेळेला विचार उठला की द्रष्टा तो विचार सोडून देतो, त्यामुळे विचाराचा वेग कमी होतो. विचाराचा वेग कमी होतो तसं त्याच्या बरोबरीनी दोन विचारांमध्ये अर्थात अंतर वाढायला सुरुवात होते. मध्ये तो विचार थांबवणं, सोडून देणं आणि पुढचा विचार उठेपर्यंत निर्विचार असे काही क्षण जाणं. हे जे निर्विचार काही क्षण जातात, पाहणारा पाहत असतो, द्रष्टा, ध्याता. तो ध्याता खरं म्हणजे आपण परमात्मा आहोत या मूळ भावनेनी बसलेला आहे, पण ती धारणा ठेवणं त्याला अवघड जातं म्हणून विचार उठायला लागले, म्हणून तो साक्षी झाला. हा साक्षी शिल्लक राहतो आणि समोर समोर विचार निघून गेलेला आहे आणि पुढचा विचार उठलेला नाही अशी स्थिती आहे, ती निर्वृत्तिक आहे, वृत्तीरहित आहे। या सातत्याच्या प्रयत्नांनी ही हे वृत्तीरहित क्षण दीर्घ होतात। जसे 5 क्षण, 10 क्षण, 15 क्षण, 10 सेकंद, 20 सेकंद, 40 सेकंद असे वाढतात, तेव्हा द्रष्टा हा द्रष्टृत्व राखून बसलेला असतो पण पुढे वृत्ती शून्यता असते। दीर्घ काळ जर वृत्तीच उठत नाही पण द्रष्टा मात्र द्रष्टृत्व घेऊन पाहतो आहे, दृश्य काहीच नाही, अशा वेळेला त्याला आपोआप भान निर्माण होतं की काहीच समोर नाहीये, दृश्य शून्य आहे आणि केवळ आपण द्रष्टा आहोत, दृश्याखेरीज द्रष्टा असेलच कसा। आता बाहेर पाहण्याचं काही कारण नाही, अशा वेळेला सर्व ध्यान त्या द्रष्ट्यापाशी एकवटतं, ध्यात्यापाशी एकवटतं, त्याला स्वचं भान निर्माण होतं, विचार तर संपलेले असतात। आणि हा जो केवळ उरलेला, केवळ अस्तित्व मात्र असा ध्याता किंवा द्रष्टा आहे, त्या द्रष्ट्याला स्वरूपबोध प्राप्त होतो। तो थोडा वेळ होतो, परत एखादा विचार उठतो, पण तो वारंवार ती आवर्तन करतो आणि स्वरूपबोधाला गाठतो, तेव्हा त्याचं ध्यान सिद्ध होतं। या ध्यानाची सहज अवस्था पुढे होऊन ती दीर्घ काळ टिकू लागली की आपण सच्चिदानंद परमात्मा असा भाव त्याच्या ठिकाणी, व्यवहार काळी देखील दृढ होतो, त्यावेळेस तर त्याची ती प्रचिती असतेच। पण हे द्रष्टृत्वाचं तंत्र देखील जास्त अवघड होतं कोणाकोणाला, अशा वेळेला ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्या मनाला मोकलून सोडावं, तुला कुठं जायचं तिकडे जा, आपण बसून राहावं। आणि खरं म्हणजे त्याला सोडावं म्हणजे परवानगी देणारे आपण उरतच नाही, तेच आपलं आपण बाहेर पडतो। पहिली गोष्ट आपण विसरतो की आपल्याला सांगितलेलं आहे की चिदाकाशामध्ये ब्रह्मभावनेनी, ब्रह्मधारणेनी राहायचं, त्याचंच ध्यानात रुपांतर व्हावं, त्याचं समाधीत, हे तर जमत नाही, जमलेलं नाही। म्हणून साक्षी झाला, थोड्या वेळ हे जमलं पण ते नंतर सुटलं, साक्षी झाला। ते साक्षीत्व काही काळ जमलं, मध्ये अधे चांगलं ध्यान होत होतं, पण अचानक एखाद्या विचाराच्या आवर्तात सापडून गेला। ज्ञानेश्वर महाराजांना त्याची कल्पना नसेल आपल्या स्थितीची, त्यामुळे ते म्हणतात की त्याला मोकलून बाहेर सोडावं। जसं राजा दुष्काळ पडल्यावर प्रधानाला म्हणतो की दुष्काळ आहे, भाजीपाला उगवत नाही, पण लोक दूध भात का खात नाहीत असं राजांनी विचारावं, राजाला दुष्काळाची कल्पनाच नाही। तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा मनाला मोकलून सोडावं, जणू परवानगी देणारे आपण आहोत, कारण त्यांना हे मान्यच नाहीये की इतकं पुढे तुम्ही जावं, पुढे आपण ज्या ओव्या पाहू तेव्हा कळेलच, पण असं होतं हे त्यांना माहीत आहे, पण त्यांना असं वाटतं की आपणहूनच सोडून द्यावं मनाला। पण ते असं म्हणतात, मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल। ज्या निश्चयाने तो बसलेला आहे त्या निश्चयाने तो निश्चयच कामाला येईल। त्या विचाराची जशी समुद्राची लाट कितीही उंच उडाली तरी परत समुद्रातच येणार, तसं त्या विचाराचा वेग ओसरला की ध्यात्याला जाणीव होते की आपण ध्यानाला बसलोय, त्याच्याखेरीज विचार करायला सुरुवात केली किती वेळ वाया गेला, आणि ती मग सुवर्ण संधी आहे। त्यावेळेला मन एकदम आत यायला तयार होतं, निर्विचार व्हायला तयार होतं। ही ध्यानाची ही तिसरी पद्धत आहे। तिसरी म्हणजे एकाच ध्यानामध्ये या एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात, आणि ध्यान संपता संपता ध्यान खूप चांगलंच चाललेलं आहे। कित्येकांना असं वाटत असेल की कशाला विलासने ओंकाराचा उच्चार केला, आत्ता आत्ता कुठे जमायला सुरुवात झालेली होती, असं उठायच्या वेळेला ध्यान चांगलं होणं, शेवटी शेवटी ध्यान चांगलं होणं, असं घडतं, असं घडू शकतं. ही जी ध्यानाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अनुग्रहाच्या वेळेला सांगितली जाते. आता ज्ञानेश्वरी मध्ये ही ध्यानाची सांगोपांग प्रक्रिया झाली बर का, आपल्या कामाची, आपल्या उपयोगाला येण्याची येणारी अशी प्रक्रिया झाली. मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाच्या ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, समर्थांनी सांगितलेल्या आहेत, सोहम ध्यानाच्याच प्रक्रिया, त्या आपण पुढच्या वेळापासून पाहणार आहोत. जे अनुग्रह दिले जातात तेव्हा ध्यान जे शिकवलं जातं ते हे असं, पण वेगवेगळ्या तयारीचे साधक समोर येतात आणि त्यांचं ज्या पद्धतीने ध्यान होतं त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे, तसं ही जी अनुग्रहाची पद्धत आहे याचंही ज्ञानेश्वरीत सगळं वर्णन आलेलं आहे. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषता, मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः शनैहि शनैहि उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. पण ही जी गद्य प्रक्रिया मी सांगितली ती आपल्याकरता कामाची. आता अधिकारानुसार प्रत्येक अधिकारी कसं ध्यान करेल हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, कारण त्यांना कल्पनाच नाहीये की अशा प्रकारचे सोहम श्वास घेतल्यानंतर मग परत मनाचा अडथळा येतो, मग द्रष्टा राहायला लागतं. म्हणून सुरुवातीला त्यांनी जे ध्यानाचं वर्णन केलेलं आहे, अशा प्रकारचे सोहम श्वास तैसे ओम हे स्मरो सरे सरताची तेथेची प्राणुपुरे प्रणवांती उरे पूर्ण घनजे, सगळं एका दमात ते तो होऊन राहतो, तो परमपुरुष होऊन जातो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर ते आपण पाहू, पण ती ध्यानाची प्रक्रिया म्हणून पाहू. आपल्या कामाची ध्यानाची प्रक्रिया इथं सांगितली, पण आपल्यामध्ये कदाचित असे कोणी अधिकारी जर बसले असतील आणि का आपल्या स्वतःला कमी समजावं, म्हणून जे प्रथम अपेक्षित आहेत तेच कसोशीनी करावं, या तऱ्हेनी ज्या ध्यानाच्या प्रक्रिया ज्ञानेश्वरीत आलेल्या आहेत, पुढे दासबोधातही आलेल्या आहेत, त्या आपण इथून पुढे पाहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यांजगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल ज्ञान देव तुकार श्री ज्ञानेश्वर परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.